सुपरहिट गाने के बाद मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूँ आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपरहिट्स 93.5 रेड एफएम। कुछ अलग कुछ हटके करते हैं, ये अब सीरियल इंडस्ट्री का टैगलाइन बन चुका है। हो म्हणजे जितकं बोल्ड आणि इंटिमेट सीन्स बॉलिवूड मूवीज मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही तितके सिरियल्स मध्ये दिसतात, त्यामुळे टीआरपी वाढते असं त्यांचा समज आहे। म्हणजे याचं रिसेंट एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर दिल ही तो है जी सिरियल आहे ज्यामध्ये करण कुंद्रा लीड रोल प्ले करतोय, ते पाहून लक्षातच येतंय की आपली सिरियल इंडस्ट्री एक पाऊल पुढेच आहे बॉलिवूडच्या। आणि एवढंच नाही तर आजकाल सिरियल्सचे शूट सुद्धा अब्रॉडमध्ये होताना दिसत आहेत, दुसऱ्या देशांमध्ये आपल्याला सिरियलचे लोक जाताना दिसत आहेत। मतलब अब कुछ दिन बाद सिरियल इंडस्ट्री बॉलिवूड में बदल जाएगी, ये अब पक्का होने लगा है। 93.5 रेड एफएम बजाते रहो।